नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे. राज्यातल्या 13 मतदारसंघात मतदान होणार असून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली. भिवंडी मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 41 उमेदवारांनी तर पालघरमध्ये सर्वात कमी म्हणजे 17 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. धुळे मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. देशात येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्याच्या प्रचारासाठी आता अवघे 2 दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांचे नेते विविध राज्यांमध्ये सभा, मेळावे, मतदारांशी गाठीभेटी आणि रोड शो घेत आहेत. यंदाची निवडणूक देशाचं संविधान टिकणार की नाही आणि देशाचं संरक्षण होणार की नाही हे ठरवणारी आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत चिपळूण इथं ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी भाजपासह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. कोल्हापुरात आज झालेल्या कॉफी विथ नितीनजी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या 10 वर्षातील यशस्वी प्रकल्पांची माहिती दिली. सेतू संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम झाला. आज सकाळी गडकरी यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. कांदा निर्यातीवरची बंदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं नाशिकसह राज्यातल्या शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे. लासलगावमध्ये आज सकाळच्या लिलावात किमान 801 ते कमाल 2551 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अरबी समुद्रात तसंच हिंदी महासागरात आजपासून पुढील 2 दिवस जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशाच्या किनारपट्टी भागाला खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये चिखली मेहकर मार्गावर एसटी आणि एका खासगी बसला आज झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना उपचारासाठी मेहकर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.